नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूया काही ठळक घडामोडी। गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं त्यांनी आज देशाला संबोधित केलं। अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून कृषी, मासेमारी, आपत्ती व्यवस्थापन, कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। चांद्रयान 2 मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत। इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं। राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली। 29 महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत। सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले। स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे 2,900 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले। 13 जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज फसवणूक या श्रेणीत वर्ग केलं होतं। कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला। उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला। प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।